समाजचार प्रलय निरूपण. विश्वाच्या निर्मितीनंतर आता संहार सांगतात. माणसाच्या मनाला दृश्याचे भंगुरत्व पटावे म्हणून परत परत तेच सांगावे लागते. मगच तो अत्यंत शाश्वत अशा परब्रह्माकडे वळेल आणि साधनेला लागेल. ऐकूया तर, श्रीराम पृथ्वी स होईल अंत, भूता स मांडेल कल्पांत, ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरूपिला. शतवरुषे अनावृष्टी तेणे जळेल हे सृष्टी, पर्वत माती ऐसी पृष्ठी भूमीची तरके. बारा कळी सूर्यमंडळा किरणापासून निघती ज्वाळा, शतवरुषे भूगोळा दहन होये. सिंधूर वर्ण वसुंधरा ज्वाळा लागती फणीवरा, तो आहाळो न सरारा विषवमी. त्या विषाच्या ज्वाळा निघती तेणे पाताळे जळती, महापावके भस्म होती पाताळ लोक. तेथे महाभूते खवळती प्रलये वात सुटती, प्रलये पावक वाढती चहूकडे. तेथे अकरा रुद्र खवळले बारा सूर्य कडकडिले, पावक मात्र एक वटले प्रलये काळी. वायो विजांचे तडाखे तेणे पृथ्वी अवघी तरखे, कठिणत्व अवघेची फाके चहूकडे. तेथे मेरूची कोण गणना कोण सांभाळील कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मूस झाली. पृथ्वीने विरी सांडिली अवघी धगधगाये मान झाली, ब्रह्मांड भटी जळोन गेली एकसरा. जळोनी विरी सांडिली विशेष महावृष्टी झाली, तेणे पृथ्वी विराली जळामधे. भाजला चुना जळी विरे तैसा पृथ्वी सधीर न धरे, विरी सांडून यात्वरे जळी मिळाली. शेष कूर्म वाराव गेला पृथ्वीचा आधार तुटला, सत्व सांडून जळाला मिळोन गेली. तेथे प्रलये मेघ उचलले कठिण घोषे गर्जिन्नले, अखंड विजा कडकडिले ध्वनिघोष. पर्वत प्राये पडती गारा पर्वत उडती ऐसा वारा, निबिडतया अंधकारा उपमाची नाही. सिंधु नद्या एक वटल्या नेणो नभी हून रिचवल्या, संधीच नाही धारा मिळाल्या अखंड पाणी. तेथे मच्छ कूर्म सर्प पडती पर्वता सारिखे दिसती, गर्जना होता मिसळती जळात जळे. सप्त सिंधु आवरणी गेले आवरण वेढे मोकळे झाले, जळरूप झालिया खवळले प्रलये पावक. ब्रह्मांडा ऐसा तप्तलो हो शोषी जळाचा समूह, तैसे जळास झाले पाहो अपूर्व मोठे. तेणे आटोन गेले पाणी असंभाव्य माजला वन्नी, तया वन्नी सकेली झडपणी प्रलयवाते. दीपास पालव घातला तैसा प्रलये पावक विझाला, पुढे वायो प्रबळला असंभाव्य. उदंड पोकळी थोडा वारा तेणे वितळो न गेला सारा, पंचभूतांचा पसारा आटोपला. महद्भूत मूळ माया विस्मरणे वितुळे काया, पदार्थ मात्र रहावया ठाव नाही. दृश्य हलकल्लोळे नेले जड चंचळ वितुळले या उपरी शाश्वत उरले परब्रह्मते। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रलये नाम समास चौथा श्रीराम।